अल्कलॉइडे अर्थात अल्कलॉइड्स, अनेक सजीवात नैसर्गिकरित्या तयार होणारी नायट्रोजनयुक्त आणि रासायनिकदृष्ट्या आम्लारी धर्मी संयुगे निसर्गत अल्कलॉइडे प्रामुख्याने वनस्पतींमध्ये आढळतात. तसेच कवके, प्राणी, जीवाणू इत्यादींसारख्या सजीवांतही काही अल्कलॉइडे तयार होतात. अल्कलॉइडे ही अमिना आम्ले किंवा पॉलीअमाइनासारख्या नायट्रोजनयुक्त संयुगांपासून तयार होतात. त्यांचा रेणूभार सुमारे 100 ते 900 या दरम्यान असतो. अल्कलॉइडे ही रंगहीन, स्थायू, स्फटिकी वा आम्लारी असतात. परंतु काही अल्कलॉइडे यास अपवाद आहेत, कारण ती आम्लारी नाहीत. त्यांना रंग असून ती द्रवस्वरूपात आढळतात. ज्या अल्कलॉइडांचा संरचनेत ऑक्सिजन नसतो अशी अल्कलॉइडे सामान्य तापमानाला द्रवरूपात आढळतात. उदाहरणार्थ निकोटीन, कोनीन, स्पाटीन. ज्यांच्या संरचनेत ऑक्सिजन असतो अशी अल्कलॉइडे स्फटिकी असतात. काही अल्कलॉइडांना आंबट चव असते. वनस्पती अल्कलॉइडे का तयार करीत असाव्यात याबाबत वेगवेगळी मते आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते अल्कलॉइडे वनस्पतींच्या चयापचय क्रियेत तयार होणारी सह उत्पादिते आहेत. काहींच्या मते प्राणी आणि कीटकांपासून वनस्पतीचे संरक्षण व्हावे यासाठी अल्कलॉइडे निर्माण होतात. तर काहींच्या मते अल्कलॉइडे ही प्रथिनांच्या निर्मितीसाठी वनस्पतींना लागणारे घटक साठविण्याचे ठिकाण आहे. हजारो वर्षापूर्वीपासून मानव अल्कलॉइडांचा वापर विविध रोगांवर औषध म्हणून करीत आहे. अतिप्राचीन सुमेरियन आणि इजिप्शियन लोकांनी याचा वापर सर्वप्रथम केला. वर्णलेखन म्हणजे क्रोमॅटोग्राफी आणि वर्णपट विज्ञान अर्थात स्पेक्ट्रोस्कोपी अशा प्रगत तंत्रांच्या सहाय्याने अल्कलॉइडांबाबत अधिक माहिती मिळवता आली. रासायनिक संरचनेनुसार अल्कलॉइडांचे पिरिडीन, पायरोलिडीन, ट्रोपेन, क्विनोलिन, आयसोक्विनोलिन, इंडोल, फिनिल अल्किल अमाइन, प्युरीन, टर्पिनॉइड, विंका अल्कलॉइड अशा अनेक गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. बहुतेक अल्कलॉइडांमध्ये औषधी गुण असल्याने त्यांचा निरनिराळ्या औषधांकरिता उपयोग केला जातो. काळी मिरी, एरंड, डाळिंब, कोको, तंबाखू, धोत्रा, सिंकोना, अफू, चहा यांची पाने आणि फळे यातील अल्कलॉइडांचा प्राण्यांच्या शरीरावर विशिष्ट परिणाम होतो. तंबाखूत सापडणारे उत्साहवर्धक निकोटीन हे आपल्या चेतासंस्थेवर परिणाम करते. अफूत सापडणारे मॉर्फिन हे ठराविक मात्रेत उत्तम वेदनाशामक म्हणून काम करते, परंतु अतिसेवनाने शरीरावर दुष्परिणाम घडविते. अफूत सापडणारे कोडीन हे सुद्धा वेदनाशामक तसेच अतिसारावर उत्तम उपाय आहे. धोत्र्यावर सापडणारे ॲट्रोपिन हे काही विषांवर उपाय म्हणून वापरले जाते, ते धोत्र्याच्या फळात असते. कोकोत सापडणाऱ्या कोक्यांमध्ये बेशुद्धी करणारे गुण आढळतात. कॉफीतल्या आंबट चवीचे कॅफिन हे मानसिकता उद्दीपित करणारे अल्कलॉइड आहे. एफेड्रीन सुद्धा तसेच बहुगुणी औषध म्हणून वापरले जाते. रक्तदाबासंबंधी अशा व्याधींवर डोपामाइन सारखे अल्कलॉइड उपयुक्त ठरते. क्विनिन हे सिंकोना वनस्पतीपासून मिळवलेले अल्कलॉइड मलेरियासारख्या घातक आजारात उपयुक्त ठरते. सदाफुलीच्या पानांपासून मिळणाऱ्या व्हिन ब्लास्टीन आणि व्हिन क्रिस्टीन अल्कलॉइडांचा वापर ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगावर करतात. अशा गुणांमुळे अल्कलॉइडांना वैद्यक क्षेत्रात विशिष्ट असे स्थान प्राप्त झाले आहे. सॉक्रेटिस या तत्ववेत्याला कोनीन हे अल्कलॉइड देऊन मारण्यात आल्याचा उल्लेख आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही अल्कलॉइडे प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करण्यात येतात. ही नोंद नवाळे प्रकाश यांनी लिहिली आहे.